यिर्मयाह अध्याय 26. योशियाचा मुलगा यहोयाकीम यहूदाचा राजा याच्या राज्याच्या आरंभी परमेश्वराकडून हे वचन आले. ते म्हणाले, परमेश्वर म्हणाला, यिर्मयाह परमेश्वराच्या मंदिराच्या पारंगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा सर्व यहूदातील नगरांना तुला त्यांच्याजवळ बोलायला आज्ञापितो ती बोल. एक शब्द कमी करू नको. कदाचित ते ऐकतील आणि प्रत्येक जण त्याच्या कुमार्गापासून वळेल. त्याच्या कर्माच्या दुष्टपणाबद्दल त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेताबद्दल मीही कदाचित पुनर्विचार करीन. तू त्यांना सांग, परमेश्वर असे म्हणतो, जर तुम्ही माझ्या नियमशास्त्राप्रमाणे ऐकले नाही जे मी तुम्हासमोर ठेवले आहे, जर तुम्ही माझ्या सेवकांचे जे संदिष्टे आहेत ज्यांना मी तुम्हाकडे नित्याने पाठवत आलो आहे त्यांचे ऐकले नाही, तर मी हे घर शिलो सारखे करीन. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या देखत मी या नगराला शाप असे करीन. परमेश्वराच्या मंदिरातील यिर्मयाहचे हे बोलणे याचकांनी, संदिष्टांनी आणि सगळ्या लोकांनी ऐकले. परमेश्वरांनी आज्ञा केल्याप्रमाणे यिर्मयाहने परमेश्वरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली. नंतर याचकांनी, संदिष्टांनी आणि लोकांनी यिर्मयाहला धरले. ते म्हणाले, तू खचित मरशील. शिलोच्या मंदिराप्रमाणे या घराचा नाश होईल आणि हे नगर निर्जन असे होईल ज्यात कुणीच राहत नाही. परमेश्वराच्या नावाने तू हे भविष्य का सांगितले? आणि परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाहभोवती जमले. यहुदातील राजकर्त्यांना ही सर्व हकीकत कळली म्हणून ते राजाच्या घरातून बाहेर आले व वरती परमेश्वराच्या मंदिरात गेले. तेथे ते परमेश्वराच्या मंदिरात नव्या प्रवेशद्वाराजवळ स्थानावर बसले. नंतर याजक व संदिष्टे अधिकाऱ्यांशी व सर्व लोकांशी बोलले. ते म्हणाले, यिर्मयाहला ठार करावे. यरुशलेम शहराबद्दल तो वाईट भविष्य कथन करतो. तुम्ही त्याचे बोलणे तुमच्या स्वतःच्या कानाने ऐकलेच आहे. मग यिर्मयाह यहुदाच्या अधिकाऱ्यांशी व इतर लोकांशी बोलला. तो म्हणाला, जी वचने तुम्ही ऐकली ती या नगरीबद्दल व या मंदिराबद्दल हे भविष्य म्हणून सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठवले. तर आता तुम्ही आपली कर्मे आणि मार्ग व्यवस्थित करा आणि तुमचा परमेश्वर, तुमचा देव याची वाणी ऐका. म्हणजे तो जे अरिष्ट तुम्हावर आणण्याचा बेत करीत आहे त्यामध्ये तो कदाचित फेरविचार करीन. माझ्याबद्दल म्हणाल तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हास योग्य व बरोबर वाटेल ते माझ्यासोबत करा. पण तुम्ही मला ठार मारलेत तर एका गोष्टीची खात्री बाळगा, निरापराध मनुष्यास मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्यास अपराधी बनवाल. परमेश्वरने खरोखरच मला तुमच्याकडे यासाठी पाठवले आहे की ही सर्व वचने तुमच्या कानात बोलावी. मग अधिकारी आणि सर्व लोक याचकांना व संदिष्टांना बोलले, यिर्मयाहला अजिबात मारू नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराच्या नावाने आम्हाला ही वचने घोषित केली आहे. नंतर काही वडीलधारी उभे राहिले आणि ते सभेतील सर्व लोकांस उद्देशून म्हणाले. ते म्हणाले, मोरेशचा मिखा हा हिजकिया यहुदाच्या राजाच्या दिवसात भविष्य सांगत असे. तो यहुदाच्या सर्व लोकांस म्हणाला, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, सिय्योनचा नाश होईल. सिय्योन नांगरलेले शेत होईल. यरुशलेम दगडांची रास होईल. मंदिर असलेली टेकडी वनातील उंच टेकडीसारखी होईल. तर हिजक्या यहुदाचा राजा आणि सर्व यहुदाने मिखाला ठार मारले काय? त्याने परमेश्वराबद्दल भय बाळगले की नाही? आणि त्याने परमेश्वराचा राग शांत केला आणि त्याच्याविरुद्ध जे अरिष्ट परमेश्वराने योजले होते त्या गोष्टी त्याने घडू दिल्या नाहीत. अशाने तर आम्ही आपल्याच जीवाविरुद्ध मोठे पाप करू. पूर्वी आणखी एक मनुष्य किर्यात यारिमकर शमयाचा मुलगा उरिया हा परमेश्वराच्या नावाने भविष्य सांगत होता. त्याने या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात यिर्मयाहप्रमाणेच भविष्य सांगितले आहे. परंतु राजा यहोयाकीम त्याच्या सर्व सैन्य व अधिकाऱ्यांनी हे वचन ऐकले आणि यहोयाकीम राजा उरियाला मारू इच्छित होता हे उरियाला समजल्यावर तो घाबरला व मिसार देशात पळला. पण यहोयाकीम राजाने येलनाथान नावाच्या मनुष्याबरोबर आणखी काही माणसे देऊन त्यास मिस्राला पाठवले. येलनाथान अकबरचा मुलगा होता. त्या मनुष्याने उरियाला मिस्रहून परत आणले. ते त्यास यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरियाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर सामान्य लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत पाठवण्यात आले. पण अहिकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाहला पाठिंबा दिला. अहिकाम शफनाचा मुलगा होता. त्याने यिर्मयाहला याजक व संदिष्टे यांच्या हातातून सोडवले जे त्यास मारणार होते.